नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी जीवन दराडे आपलं स्वागत करतो. ठळक बातम्या. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला प्रारंभ. 35,788 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर. बीड तसंच परभणी प्रकरणी विधानसभेत सविस्तर चर्चा करण्याचं अध्यक्षांचं आश्वासन. प्रख्यात तबलावादक उस्ताद जाकीर हुसेन यांचं निधन. समाजाच्या सर्व स्तरातून शोक व्यक्त. आणि राज्यातल्या 7 जिल्ह्यात थंडीच्या लाटेचा हवामान विभागाचा इशारा. आता सविस्तर बातम्या. राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन आज नागपूर इथं सुरू झालं. विधानसभेत कामकाज सुरू होताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवीन मंत्र्यांचा परिचय करून दिला. त्यानंतर यावर्षीच्या पुरवणी मागण्या मंत्री उदय सामंत यांनी दोन्ही सभागृहासमोर सादर केल्या. 35,788 कोटी 40 लाख रुपयांच्या या पुरवणी मागण्यांमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सर्वाधिक 7,500 कोटी रुपयांच्या मागण्यांचा समावेश आहे. त्यासोबतच मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजनेसाठी 3,050 कोटी रुपये, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी 1,500 कोटी, मोदी आवास घरकुल योजनेसाठी 1,250 कोटी, सहकारी साखर कारखान्यांना कर्जाकरता सुमारे 1,200 कोटी रुपये आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेच्या पटलावर 8 विधेयकं सादर केली. माजी राज्यपाल एस एम कृष्णा आणि विधानसभा सदस्य दिनकरराव जाधव यांच्या निधनाबद्दल शोक प्रस्ताव संमत होऊन विधानसभेचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित झालं. विधान परिषदेतही उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी शोकप्रस्ताव सादर केला. आदरांजली अर्पण केल्यानंतर सभागृहाचं कामकाज उद्यापर्यंत तहकूब झालं. बीड हत्या प्रकरण तसंच परभणी हिंसाचार प्रकरणी स्थगन प्रस्तावादरम्यान सविस्तर चर्चा करण्यात येईल असं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितलं आहे. विधानसभा सदस्य नाना पटोले यांनी हा मुद्दा उपस्थित केला. त्यावर या संदर्भात अध्यक्षांच्या परवानगीनं चर्चेचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी हा मुद्दा उपस्थित केला. सरकारनं याबाबत कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात विधानसभेत बोलताना या दोन्ही गंभीर घटनांसंदर्भात सविस्तर चर्चा करण्याची सरकारची तयारी असून संविधानाचा अपमान सहन केला जाणार नाही असं स्पष्टपणे नमूद केलं. ते म्हणाले,
दोन्ही घटना अतिशय गंभीर आहेत, त्यामुळे निश्चितपणे त्याच्यावर चर्चा करू, त्याच्यावर सरकारने काय कारवाई केली ही देखील आपण त्या ठिकाणी बघू. आणि विशेषतः परभणीच्या घटनेच्या संदर्भात मला या निमित्ताने सर्वांनाच अपील करायची आहे की संविधानाचा अपमान कोणीच कधीच सहन करणार नाही.
वॉटर ग्रीड प्रकल्प आणि नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून मराठवाड्याचा दुष्काळ कायमस्वरूपी दूर करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं राज्य मंत्रिमंडळातले नवनियुक्त मंत्री अतुल सावे यांनी म्हटलं आहे. मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. मंत्रिमंडळात समावेश झाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. ते म्हणाले,
खूप आनंद आहे. आमचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात पुन्हा एकदा या महाराष्ट्राच्या प्रगतीशील राज्यासाठी काम करायची संधी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी दिली आणि मला नक्कीच खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये आम्ही या महाराष्ट्राच्या विकासामध्ये पूर्णपणे काम करू. मराठवाड्यामध्ये जो नेहमी दुष्काळामुळे अडचणी येतात ते आम्ही वॉटर ग्रीड आणि नदी जोड प्रोजेक्टच्या माध्यमातून पूर्ण करायचा प्रयत्न करू.
राज्य महामार्ग परिवहन महामंडळ एसटीला गेल्या महिन्यात 941 कोटी रुपये उत्पन्न मिळालं आहे. हे या वर्षातलं सर्वाधिक उत्पन्न आहे. या महिन्यात एसटीनं दररोज सरासरी 60 लाख प्रवाशांची वाहतूक करून दररोज सुमारे 31 कोटी रुपयांहून अधिक उत्पन्न प्राप्त केलं. राज्यसभेत आज संविधानावरच्या चर्चेला सुरुवात झाली. देशानं राज्यघटना स्वीकारून 75 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त ही विशेष चर्चा होत आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या चर्चेला सुरुवात करताना राज्यघटना तयार करणाऱ्या सर्वांचं स्मरण केलं. विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी या चर्चेत सहभागी होत केंद्र सरकार राज्यघटनेला कमकुवत करत असल्याचं मत मांडलं. उद्यापर्यंत राज्यसभेत यावर चर्चा होणार असून भाजपनं आपल्या खासदारांना पक्षादेश जारी करून सभागृहात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 29 डिसेंबरला आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून नागरिकांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचा हा 117वा भाग असेल. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. प्रख्यात तबलावादक उस्ताद जाकीर हुसेन यांचं अमेरिकेत निधन झालं. ते 73 वर्षांचे होते. हृदयविकाराशी संबंधित त्रासामुळे त्यांना सॅन फ्रान्सिस्को इथल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान काल रात्री उशिरा त्यांचं निधन झालं. त्यांच्या कला जीवनाचा वेध घेणारा हा संक्षिप्त वृत्तांत.
9 मार्च 1951 रोजी मुंबईत जन्मलेले जाकीर हुसेन यांनी त्यांचे वडील उस्ताद अल्लारखा यांच्याकडून तबला वादनाचे धडे घेतले आणि वयाच्या 12व्या वर्षापासून ते कालपर्यंतच्या आपल्या 6 दशकांच्या कारकिर्दीत तबला वादनाला नवी ओळख मिळवून दिली. जगभरात विविध कलावंतांसोबतचं त्यांचं जुगलबंदी सादरीकरण हा रसिकांसाठी अद्भुत अनुभव ठरत असे. विविध चित्रपट आणि जाहिरातपटातून भूमिका केलेले झाकीर हुसेन यांना 1988 साली भारत सरकारनं पद्मश्री सन्मान प्रदान केला. हा सन्मान मिळालेले ते सर्वात तरुण व्यक्ती ठरले. त्यानंतर पद्मभूषण आणि पद्मविभूषण सन्मानानं त्यांचा गौरव करण्यात आला. संगीत क्षेत्रात आंतरराष्ट्रीय पातळीवर मानाच्या ग्रॅमी पुरस्कारांवर त्यांनी 5 वेळा नाव कोरलं. त्यापैकी 3 पुरस्कार त्यांना याच वर्षी मिळाले होते. तबल्यावर थिरकणारी त्यांची जादुई बोटं आणि त्यातून उमटणारा अलौकिक तालध्वनी रसिकांच्या मनावर सदैव अधिराज्य करत राहतील.
झाकीर हुसेन यांच्या निधनाबद्दल समाजाच्या सर्व स्तरातून शोक व्यक्त होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रातून अनेकांनी झाकीर हुसेन यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. प्रसिद्ध ऑर्गनवादक गायक पंडित संजय राम मराठे यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं आज ठाणे इथं निधन झालं. ते 68 वर्षांचे होते. हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यानं त्यांना ठाण्यात खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. संगीतभूषण पंडित राम मराठे यांचे ते ज्येष्ठ सुपुत्र होत. परभणी इथं न्यायालयीन कोठडीतला आरोपी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूच्या निषेधार्थ रिपब्लिकन सेनेनं आज महाराष्ट्र बंदचं आवाहन केलं होतं. या बंदला परभणीसह जिल्हाभरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यातली एसटी सेवा तसंच शहरातील शाळा आज बंद ठेवण्यात आल्या. छत्रपती संभाजीनगर इथं क्रांती चौकात आंबेडकरी संघटनांच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली. जिल्ह्यात अजिंठा इथल्या मुख्य रस्त्यावरही या घटनेच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आलं. लातूर शहर आणि जिल्ह्यातही या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. शहरातील अनेक शाळा महाविद्यालयं आज बंद होती. कुठलाही अनुचित प्रकार न घडता हा बंद शांततेत पार पडल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यात आज 2 ठिकाणी वेगवेगळ्या घटनेच्या निषेधार्थ रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. परभणीतील घटनेच्या निषेधार्थ अंबाजोगाई कळंब राज्य महामार्गावर रास्ता रोको, तर मस्साजोगचे माजी सरपंच हत्याप्रकरणी डिघोळ आंबा इथं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. ग्रामस्थांच्या वतीनं मागण्यांचं निवेदन प्रशासनाला देण्यात आलं. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि बीडसह राज्यात अहिल्यानगर, पुणे आणि गोंदिया या 7 जिल्ह्यांच्या काही तुरळक भागात थंडीच्या लाटेचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. राज्यात बहुतांश ठिकाणच्या तापमानात लक्षणीय घट झाली आहे. आज राज्यात सर्वात कमी किमान तापमान सोलापूर जिल्ह्यातील जेऊर इथं 5 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं, तर मराठवाड्यात नांदेड इथं 7.6, परभणी 8.2, बीड 7.5, तर धाराशिव इथं 9.4 दशांश सेल्सिअस इतकं तापमान नोंदवलं गेलं. बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेत ब्रिस्बेन क्रिकेट कसोटीत 3रा दिवस अखेर ऑस्ट्रेलियाचा संघानं वर्चस्व गाजवलं आहे. ऑस्ट्रेलियानं पहिल्या डावात 445 धावा केल्या, तर जसप्रीत बुमराहनं 6 बळी टिपले. पावसामुळे आजही खेळात व्यत्यय आला. 3रा दिवसाचा खेळ थांबला तेव्हा भारतीय संघाच्या 4 बाद 51 धावा झाल्या होत्या. पहिल्या डावात भारतीय संघ 394 धावांनी पिछाडीवर आहे. कनिष्ठ आशियाई हॉकी चषक स्पर्धेत भारतीय मुलींनी चीनचा पराभव करून विजेतेपद पटकावलं. मस्कत इथं झालेल्या अंतिम सामन्यात 1-1 अशा बरोबरीनंतर भारतानं चीनचा पेनल्टी शूटआउटमध्ये 3-2 असा पराभव केला. या संघाचं हे सलग दुसरं विजेतेपद आहे. राज्यात सोयाबीनला किमान 6,000 रुपये प्रति क्विंटल भाव द्यावा आणि 15% आर्द्रता असलेलं सोयाबीन खरेदी करणारी केंद्र प्रत्येक बाजार समितीत सुरू करावीत अशी मागणी किसान सभेच्या वतीनं करण्यात आली आहे. सर्व बाजार समित्यांवर ही केंद्रे नसल्यामुळे शेतकऱ्यांना वाहतुकीचा खर्च परवडत नाही, त्यामुळे शेतकरी आपले सोयाबीन खासगी व्यापाऱ्यांना कमी दराने विकत असल्याकडे किसान सभेनं लक्ष वेधलं. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला प्रारंभ. 35,788 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर. बीड तसंच परभणी प्रकरणी विधानसभेत सविस्तर चर्चा करण्याचं अध्यक्षांचं आश्वासन. प्रख्यात तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं निधन. समाजाच्या सर्व स्तरातून शोक व्यक्त. आणि राज्यातल्या 7 जिल्ह्यात थंडीच्या लाटेचा हवामान विभागाचा इशारा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.